आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आफ्रिकेकडे फक्त कच्च्या मालाचो स्त्रोत न्हय तर मूल्य निर्मिती आनी शाश्वत विकासांत अग्रणी भूमिका साकारपी खंड म्हूण पळोवपाक जाय हाचेर भर दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची घाना त्रिनिदाद टोबॅगो अर्जेंटिना ब्राझील आनी नांबिया ह्या 5 राष्ट्रांची यशस्वी भोंवडी सोपली. घर मंत्री अमित शाह आज रांचींत 27वे उदेंत विभागीय मंडळाच्या बसकेची येजमानकी चलयतले. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसां खातीर मध्य प्रदेश छत्तीसगड आनी विदर्भांत कडकडपा सयत उटंगराचो ऑरेंज अलर्ट जारी केला. मँचेस्टरांत जाल्ल्या 4थे T20 मॅचींत भारतीय बायलांच्या क्रिकेट पंगडान यजमान इंग्लंडाक 6 विकेटींनी हरयलो आनी 5 मॅचीच्या माळेंत 3-1 अशी आघाडी घेतल्या. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आफ्रिकेकडे फक्त कच्च्या मालाचो स्त्रोत म्हणून न्हय तर मूल्य निर्मिती आनी शाश्वत विकासांत अग्रणी भूमिका साकारपी खंड म्हूण पळोवपाक जाय हाचेर भर दिला. काल नांबियाच्या संसदेक संबोधित करतना प्रधानमंत्री मोदी हांणी आफ्रिकन संघाच्या अजेंडा 2063 खासा करून ताच्या औद्योगिकरणाच्या उद्दिष्टांक भारताच्या घटमूट पाठिंब्याचा पुनरुच्चार केलो. संरक्षण आनी सुरक्षा ह्या सारख्या म्हत्वाच्या क्षेत्रांत सहकार्य वाढोवपाच्या भारताच्या वचनबद्धतेचो तांणी पुनरुच्चार केला. सामूहिक यत्न करपाचो उलो मारून प्रधानमंत्र्यांनी आफ्रिकन देशांनी सत्तेंतल्यान न्हय तर भागीदारींतल्यान आपलो फुडार घडोवचो तेच बरोबर आपली स्वदेशी अस्मिताय तिगोवन दवरची अशें आवाहन केले. प्रधानमंत्र्यांनी पुनरुच्चार केला की भारत आफ्रिकेंत स्थानिक कौशल्य निर्माण करपा खातीर स्थानिक नोकऱ्यो निर्माण करपा खातीर प्रोत्साहन दिवपा खातीर गुंतवणूक करतलो. आफ्रिकन तरणाट्यांची क्षमता निर्माण करपाचेर आनी नांबियान भलायकी सेवा मुळावी बांदावळ वाढोवपाचेर भारतान लक्ष केंद्रीत केल्ल्या विशीं प्रधानमंत्री उलयले. उद्देजकता भलायकी आनी डिजिटल सहकार्यासयत भारत नांबिया मदीं केल्ल्या समजिकाय कबलाती वरवीं द्विपक्षीय संबंध घटमूट जातले अशें मोदी हांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी घाना त्रिनिदाद टोबॅगो अर्जेंटिना ब्राझील आनी नांबिया ह्या 5 राष्ट्रांची यशस्वी भोंवडी करून मायदेशाक परततात. तांच्या भेटीच्या निमाण्या टप्प्यान भारत आनी नांबिया हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या हजेरेन नांबियान उद्देजकताय उदरगत केंद्र स्थापन करपाविशीं आनी भलायकी वैजकी मळार सहकार्याची 2 समजिकाय कबलातींचेर सयो केल्यो. घर मंत्री अमित शाह आज सकाळी 11 वरांची रांचींत जावपी 27वे उदेंत विभागीय मंडळाच्या बसकेची येजमानकी चलयतले. ह्या बसकेंत झारखंड, बिहार, ओडिसा आनी अस्तंत बंगालांतले 70 प्रतिनिधी वांटो घेतले. ओडिसाचे प्रतिनिधित्व मुखेलमंत्री मोहन चरण मांझी, उपमुखेलमंत्री पार्वती परिदा, मंत्री मुकेश महालिंगम बिहाराचे प्रतिनिधित्व करतले. उपमुखेलमंत्री सम्राट चौधरीन अस्तंत बंगालचे प्रतिनिधित्व मंत्री चांद्रिका भट्टाचार्य करतले. झारखंडाचे प्रतिनिधित्व मुखेलमंत्री हेमंत सोरेन, मुखेल सचिव, घर सचिव, पुलीस महासंचालक आनी हेर अधिकारी करतले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी काल बिगर बँकींग वित्तीय कंपन्यांनी व NBFC तांच्या मुख्य मान्यता नितीमत्तेचो भाग म्हणून प्रशासन, जोखीम वेवस्थापन आनी ग्राहक संरक्षण एकत्रीत करपाची गरज हाचेर भर दिला. नवी दिल्लीन जाल्ल्या NBFC संगोष्टी 2025 संबोधित करतना अर्थमंत्र्यांनी सांगले, NBFC मॉडेल जसे जसे परिपक्व जाता तसे तसे जोखीम वेवस्थापनाचेर लक्ष केंद्रीत करपाक जाय. NBFC क्षेत्रांची मुळावी तत्वां घटमूट भांडवळ साठवण, घटमूट व्याज मार्जीन आनी उत्पन्न आनी उण्या लुकसानाच्या पातळीचेर आदारीत आसात अशें सीतारामन हांणी सांगले. महामारी उपरांत मालमत्तेचो दर्जो स्थिरपणान सुदारला आनी NBFC क्षेत्रांतली एकूण अनुत्पादक मालमत्ता 2021 वर्सा 6.4% वेल्यान 2025 वर्सा सद्याच्या 3% पावण्यार स्थिरपणान घसरल्या अशी माहिती तांणी दिली. तशेंच NBFC आनी बँकां मदीं खास करून सहरीण वेवस्थेवरवीं खोलायेन सहकार्याची गरज आसा हाजेर तांणी भर दिलो आनी अशी भागीदारी संस्थागत आनी विस्तारीत करची अशें सुचयले. गिरायकांची प्रत्यक्ष गरज आनी परतफेड करपाची तांक हाजेर आदारून रीण दिवपाक जाय अशें सीतारामन हांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. X-चेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
केंद्रीय ग्रामीण उदरगत राज्यमंत्री कमलेश पासवान हांणी सांगले, सरकारान गांवांक बरे तरेन जोडणी दिवपा खातीर पीएम ग्रामीण सडक येवजणेचो चवथो टप्पो सुरू केला. पाटणांत प्रसार माध्यमाकडे उलयतना पासवान हांणी सांगले की पीएम ग्राम सडक येवजणेच्या चवथ्या टप्प्या खाला गांवगिऱ्या वाठारांनी 46,000 किलोमीटर नवे रस्ते बांदतले आनी ताचे खातीर केंद्र 76,000 कोटी रुपया दितले. बिहारा सयत सगळ्या राज्य सरकारांक बेगिनात बेगीन सर्वेक्षण अहवाल सादर करपाक सांगला अशें तांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला भारत विकसीत भारताच्या मार्गाचेर मुखार वता अशें केंद्रीय मंत्र्यांनी सांगले. हाचे आदीं पासवान हांणी मनरेगा पीएमएवाय आनी हेर केंद्रीय प्रायोजित येवजण्यांच्या प्रगतीचो नियाळ राज्यमंत्री श्रवण कुमार आनी खात्याच्या हेर अधिकाऱ्यां बरोबर घेतलो. केंद्रीय घर आणि सहकार मंत्री अमित शाह आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमतान गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थानातल्या सहकारी संस्थांकडे संबंधित बायलो आणि हेर कामगारांकडे संवाद साधलो. शाह आणि कच्छ जिल्ह्यातल्या कॅमल ब्रिडर मालधारी सहकारी संस्थेचे मिरालबेन राबारी हांचेकडेन संवाद साधलो. या संवादात मिरालबेन आणि उंटाच्या दुधाची रसायनिक चाचणी करून संशोधन करण्याची विनंती केली. ताजे शाह आणि जाब दिली की 4 आयुर्वेदिक कंपनी उंटाच्या दुधाच्या वक गुणधर्माची चाचणी करतात. त्यातल्या एका कंपनीने हे काम पहिलीच पुराय केला.
के दूध के औषधीय गुणों का स्टडी कर इसमें से कुछ रोग की सटीक दवाइयां अगर बनती है तो ये ऊंट का दूध का जो रेट है वो अनेक गुना हम बढ़ा सकते हैं. और जब ऊंट पालन और ऊंटनी के दूध का रेट बढ़ेगा तो स्वाभाविक रूप से नस्ल संरक्षण में हमें बहुत फायदा होगा.
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील हांच्या अध्यक्षतेखाला स्मार्ट न्हंय व्यवस्थापनाचेर चर्चा करपा खातीर उंचेल्या पावण्यावेली बसका जाली. न्हंयांच्या पुनरुज्जीवना खातीर नवनिर्माण आंतरराष्ट्रीय सहकार्याचेर हे बसकेन भर दिलो. आयआयटी बीएचयू आनी आयआयटी दिल्ली सयत पंगडांनी दाखयली सहयोगी भावनेचे तांत्रिक नवप्रकमाचे आनी वैज्ञानिक सखोलतेचे केंद्रीय मंत्र्यांनी कौतुक केले. अविरल आणि और निर्मल गंगा या वचनबद्धतेचो पुनरुच्चार करून पाटील हांणी सगळ्या भागधारकांक महत्वाच्या या उपक्रमाची अंमलबजावणी गती दिवपाचे आणि महत्वाच्या नदी प्रणालीन ताचो विस्तार करपाचे निर्देश दिले. केंद्रीय कार्मिक भौशीक कागाळीन पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी काल भौशीक कागाळी सोडोवपाचे पद्धतीन आमूलाग्र बदल करपाचो उलो मारलो. नागरिकांचे समाधान सुनिश्चित करपा खातीर कागाळी निवारण फक्त निवाडो करपा मेरेन मर्यादित आसूंक फावना हाजेर भर दिलो. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसां खातीर मध्य प्रदेश छत्तीसगड विदर्भात गडगडपा सयत उटंगराचो ऑरेंज अलर्ट जारी केला. तशेंच या महिन्याचे 15 तारीख मेरेन देशाच्या उत्तर उदेंत वाठारांनी व्हड ते मध्यम पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. आज मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरात मुसळधार पावस पडपाची शक्यताय आसा अशें आयएमडीन सांगलां. मँचेस्टरांत जाल्ल्या 4थ्या T20 मॅचीन भारतीय बायलांच्या क्रिकेट पंगडान यजमान इंग्लंडाक 6 विकेटींनी हरयलो आनी 5 मॅचीच्या माळेन 3-8-1 अशी आघाडी घेतली. 127 धावण्याच्या लक्ष्याक जाप दितना भारतान 4 विकेटी वगडावन 17 ओव्हरींनी लक्ष साध्य केले. सलामीवीर स्मृती मंधनान 32 आनी शेफाली वर्मान 31 धावण्यो केल्यो. पहिली इंग्लंडान 20 ओव्हरींनी 7-5 126 धावण्यो केल्यो. हरमनप्रीत कौर हाच्या फुडारपणा खाला भारतान नॉटिंगहॅमान 97 धावण्याचे जैत मिळून मालिकेची सुरुवात केली. ब्रिस्टलान 24 धावण्यांनी जैत मिळून भारतान 2-8-0 अशी आघाडी घेतली. लंडनात झाले 3रे मॅचीन इंग्लंडान 5 धावण्यांनी जैत मिळले. निमाणे परतून एक फाट खेळ खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आफ्रिकेकडे फक्त कच्च्या मालाचा स्त्रोत म्हणून न्हय तर मूल्य निर्मितीन शाश्वत विकासात अग्रणी भूमिका साकारपी खंड म्हणून पळोवपाक हाजेर भर दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची घाना त्रिनिदाद आणि टोबॅगो अर्जेंटिना ब्राझील आणि नांबिया या 5 राष्ट्रांची यशस्वी भोवणी सोपली. घर मंत्री अमित शाह आज रांचीन 27वे उदेंत विभागीय मंडळाचे बसकेची येजमानकी चलयतले. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसां खातीर मध्य प्रदेश छत्तीसगड आनी विदर्भात गडगडपा सयत उटंगराचो ऑरेंज अलर्ट जारी केला. मँचेस्टरात जाल्ल्या 4थ्या T20 मॅचीन भारतीय बायलांच्या क्रिकेट पंगडान यजमान इंग्लंडाक 6 विकेटींनी हरयलो आनी 5 मॅचीच्या माळेन 3-8-1 अशी आघाडी घेतली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांज वेळा 6:30.